आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी. राज्यातील देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 6 एकर जमीन. आणि उद्या आणि परवा विदर्भातील पूर्व भागात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
मैं भूषण रामकृष्ण गवई, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, सत्य निष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता, ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात, अनुराग या देश के बिना पालन करूंगा तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयातले इतर न्यायाधीश या समारंभाला उपस्थित होते. सरन्यायाधीश गवई हे मूळचे विदर्भाचे असून अमरावतीचा त्यांचा जन्म आहे. 1985 पासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील कार्य केलं. 2019 त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ अजय कुमार यांची संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर डॉ कुमार यांचा कार्यकाळ सुरू होईल. डॉ कुमार भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. ते 1985 तुकडीतले केरळ केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी संरक्षण सचिव म्हणून काम पाहिलं आहे. दहशतवाद विरोधात भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षणविषयक तज्ज्ञांनी कौतुक केलं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष अधिकारी डॉन स्पेन्सर यांनी म्हटलंय की पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं अजिबात वेळ न दवडता सूडभावनेनं नव्हे तर जरब बसवण्यासाठी ही कामगिरी केली. हा केवळ हल्ल्याला प्रतिसाद नव्हता तर धोरणात्मक समीकरणातला मोठा बदल होता असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियातले तज्ज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे. दहशतवाद विरोधात लढताना अण्वस्त्रांच्या धमकीसमोर न झुकण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रशंसनीय असल्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञांनी आपल्या समाज माध्यमावरच्या लिखाणात केला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनं जगाचं लक्ष वेधलं आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमागे आकाश तीर ही हवाई संरक्षण प्रणाली असून या प्रणालीनं पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्र तसंच अन्य शस्त्रास्त्रांना रोखण्यात आणि निष्क्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही एआय आधारित प्रणाली असून ही भारताच्या वाढत्या तांत्रिक स्वावलंबनाचं प्रतीक आहे. अरुणाचल प्रदेशातल्या ठिकाणांची नावं बदलण्याचे चीनचे प्रयत्न अजूनही सुरू असून ते निराधार आणि निष्फळ असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं की हे चीनचे प्रयत्न भारताला पूर्णपणे अमान्य आहेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न हिस्सा होता आहे आणि राहील, तसंच कोणत्याही सर्जनशील नामकरणामुळे हे सत्य बदलू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून या जमिनींच्या होत असलेल्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांबाबत सरकार धोरण ठरवत असल्यामुळे या जमिनींची दस्त नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगानं शासन स्तरावर धोरण ठरवण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीखेरीज किंवा न्यायालयाच्या आदेश असल्याशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्री व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये. जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर हा निर्णय घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच जुन्या दवाखान्यांचं श्रेणीवर्धन करणं आवश्यक होतं असे अनेक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले. तर कामठी इथं 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 6 एकर जमीन उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर शहर विस्तारत आहे त्यामुळे त्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा योग्य पद्धतीनं होणं अपेक्षित आहे. कामठी इथं 50 खाटांचं रुग्णालय आहे, ते 100 खाटांचं करण्यात यावं. त्याच्या बांधकामासाठी 5 एकर जागेची आवश्यकता असून ती जागा उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं. ग्रामीण रुग्णालय कुही इथं सध्या 30 खाटांचं रुग्णालय असून त्याचं श्रेणीवर्धन करून ते 50 खाटांचं करण्यात यावं, त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल असे निर्देशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगानं लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज दिली. किल्ले पुरंदर इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आणि मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आज नागपूर महानगरपालिका आणि महावितरणसह अनेक सरकारी आस्थापनांमध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. राज्यातल्या एकंदर 9 विभागामध्ये गेल्या मार्च महिन्यात 5130 केंद्रांवर 10वीची परीक्षा पार पडली. यापैकी 37 केंद्र कॉपी प्रकरणात दोषी आढळली असून या केंद्रांवर कॉपीच्या एकंदर 93 घटना घडल्याची नोंद झाली, तर 6 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज दिली. नागपूर विभागात 7 केंद्रांवर 22 घटना, तर कॉपीच्या बाबतीत कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण विभाग निरंक आहे. विदर्भात आज सर्वत्र वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या आणि परवा देखील विदर्भातील पूर्व भागात अर्थात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि तुरळक पावसाची शक्यता आहे. अकोला, मूर्तिजापूर आणि आकोट इथं वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज चंद्रपूर इथं सर्वाधिक कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 39.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं आणखी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवल्यानं एकंदर पदक संख्या 122 झाली आहे. स्पर्धेच्या 10व्या दिवशी काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची शतकपूर्ती केली. सध्या 47 सुवर्ण आणि 39 रौप्य आणि 36 कांस्य पदकं मिळून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. 19 सुवर्ण आणि 9 रौप्य पदकांसह 42 पदकं मिळून राजस्थान दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचलं आहे. खेलो इंडिया स्पर्धेचा आज 11वा दिवस असून उद्या समारोप होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी. राज्यातील देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 6 एकर जमीन आणि उद्या आणि परवा विदर्भातील पूर्व भागात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.